मी प्राध्यापक डॉक्टर रूपा शहा कोल्हापूर येथील महावीर महाविद्यालयात अर्थशास्त्राची प्राध्यापिका म्हणून गेली 35 वर्षे काम करते. त्याचप्रमाणे मुक्त विद्यापीठातील सहकार व्यवस्थापन पदविका हा कोर्स गेली 10 वर्ष कोल्हापुरामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना मी शिकवते. मित्रांनो, आपण आता सध्या 218, MGM 219, MGM 220 आणि MGM 221 या चारही पेपर्सचा आपण अभ्यास आपण सर्वांनी ऐकलेलाच आहे. आता या चारही पेपर्स नंतर 5वा पेपर कोणता, कारण आपली DCMची जी परीक्षा आहे ही एकूण 500 मार्काची आहे. हे 4 पेपर तर आपले लेखी झालेच, तर या 4 पेपर्सच्या लेखी परीक्षेच्या बाबतीमध्ये आता आपणाला याची माहिती करून घ्यायची आहे. MGM 218, MGM 219, MGM 220 आणि MGM 221 या चारही पेपरची प्रश्नपत्रिकेचं स्वरूप एकसारखं आहे. एकसारखं आहे म्हणजे काय आहे, पेपर आहे 100 मार्काचा आणि त्या 100 मार्कामध्ये एकूण 4 प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यातला प्रश्न पहिला असा आहे आणि तो 10 मार्काचा आहे, गाळलेल्या जागा भरा. मित्रांनो, गाळलेल्या जागा आणि पर्याय निवडा हे 20 मार्क आपणाला जर हवे असतील तर आपल्याला दिलेली चारही पुस्तकं आपल्याला बारकाईनी वाचावी लागतील, कारण बारकाईनी वाचली तरच आपण गाळलेल्या जागा भरा हा प्रश्न 10 पैकी 10 मार्काचा आपण अत्यंत चांगल्या रीतीने सोडवू शकाल. गाळलेल्या जागा भरा या 10च्या ऐवजी 13 विचारल्या जातात आणि आपण लिहिताना मात्र 13च्या 13 लिहायच्यात. जर प्रश्नांचं उत्तर अशा रीतीने असेल की गाळलेल्या जागा भरून पुन्हा ते वाक्य पूर्ण लिहा, तर मित्रांनो ते पुन्हा आपल्याला अख्खं वाक्य जे आहे ते लिहावं लागेल आणि जिथं तुम्ही गाळलेल्या जागा भरा असं लिहिलेलं आहे त्याच्या खाली आपल्याला अंडरलाईन करावी लागेल. अन्यथा आपण 10च्या 10 शब्द किंवा 13 शब्द एका खालोखाल एक लिहायचे आहेत. नेहमी परीक्षेमध्ये लिहित असताना बरेचसेच विद्यार्थी काय करतात की एक शब्द लिहितात तो खोडतात, पुन्हा दुसरा लिहितात तो खोडतात, तिसरा लिहितात तो खोडतात आणि चौथं लिहितात आणि शेवटी बऱ्याच वेळेला तोही शब्द चुकीचा येतो. आणि मित्रांनो, इथंच परीक्षकाच्या लक्षात येतं की आपण कोणाला तरी विचारून विचारून लिहिता. म्हणून मित्रांनो, आपल्याला जेव्हा खात्री असते तेव्हाच तो शब्द गाळलेला जागा भरा त्या ठिकाणी तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. हा झाला 10 मार्काचा अ भाग. आता ब भाग कोणता आहे, तर तुम्हाला पर्याय निवडा म्हणून असा शब्द दिलेला आहे. आता पर्याय निवडा, 4 पर्याय तुम्हाला दिलेले असतात आणि याच्यामध्ये तुमचं जनरल नॉलेज पेक्षाही तुम्ही काय वाचलेलं आहे याच्यावरच हे पुन्हा 10 मार्क अवलंबून असतात. कसं होतं की रिझर्व बँकेची स्थापना झाली असा एक शब्द येतो. रिझर्व बँकेची स्थापना 1935 साली झाली, बरोबर आहे. तिथं देताना ते लोक 1930 देतात, 1932 देतात, 1935 देतात आणि 1940 देतात. मित्रांनो, जर तुम्ही सूक्ष्म वाचन केलं असेल तरच तुम्हाला ते लिहिता येईल की ते 1935. पर्याय निवडा म्हणून बरेचसे विद्यार्थी त्यातला कोणताही लिहितात आणि तिथं आपले मार्क जातात आणि हे पहिले 20 मार्क सट्टाप्रमाण आहेत. याचं कारण जर तुम्ही उत्तर बरोबर लिहिली तर इथंच तुम्हाला 20 मार्क मिळतात. म्हणून मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 यामधलं अ आणि ब हे दोन्ही जर तुम्हाला सोडवायचं असेल तर चारही पुस्तकं आणि त्या प्रत्येक पुस्तकाच्या खाली ज्या रिकाम्या जागा भराई दिलेल्या आहे याचं तुम्हाला काळजीपूर्वक वाचन करणं गरजेचं आहे. हा झाला प्रश्न क्रमांक 1 अ आणि ब. अ मध्ये गाळलेल्या जागा भरा 10 मार्क, ब पर्याय निवडा 10 मार्क. आता प्रश्न क्रमांक 2. बघा, मुक्त विद्यापीठाने प्रश्नाचं स्वरूप जवळजवळ बऱ्याचशाच विभागांना एकसारखं ठेवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2 त्यांनी सगळ्याच सेक्शनला असा ठेवलाय की एका वाक्यात उत्तरे लिहा. एका वाक्यात उत्तरे लिहा. मार्क आहेत 20 आणि प्रश्न विचारले जातात 13. 13 पैकी तुम्हाला 10 लिहायचे. पुन्हा एकदा इथं तुम्हाला मार्क मिळतात. एका प्रश्नाचं उत्तर एखादा विद्यार्थी असं म्हणतो की मला एकच प्रश्न त्यातला येतो आणि तो त्या प्रश्नाचं उत्तर एक पानभर लिहितो. मार्क किती आहेत? फक्त 2. आणि तुम्ही लिहिलंय किती? 15 ते 20 ओळी. तो परीक्षक तुम्हाला 5 किंवा 10 मार्क देणारच नाही, कारण आमच्यावरही मर्यादा असते आणि ती मर्यादा फक्त 2 मार्क देण्याची आहे. मी जास्तीत जास्त 2 मार्क देऊ शकेन, 1 देऊ शकेन, पण काहीच नाही लिहिलं तर मला 0 द्यावा लागेल. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की एक वाक्यात उत्तरे लिहा हा सुद्धा प्रश्न आपणाला सूक्ष्म रीतीनेच लिहावा लागेल. त्याचं जास्तीत जास्त उत्तर 4 ते 5 ओळीमध्येच लिहावं लागेल. हा झाला प्रश्न क्रमांक 2. थोडक्यात उत्तरे लिहा, एका वाक्यात उत्तरे लिहा याच्यामधला अर्थस्तू आहे. त्यामुळे एका वाक्यात लिहित असताना अगदी असं त्यांनी विचारलं की काही नाही, खव्यापासून कोणते पदार्थ तयार करता, असा जर प्रश्न विचारला असेल जर विचारला असेल उत्तर किती साधं सोपं आहे, खव्यापासून पेढे, बर्फी अशा रीतीचे पदार्थ तयार होतात. एवढे 2 लिहिले तरी तुम्हाला 2 मार्क आहेत. त्याच्यासाठी खवा कसा तयार होतो, खव्यामध्ये काय घातलं जातं, खव्यामध्ये साखर किती घालायची, हे आपल्याला लिहिण्याची गरज नाही. कम टू द पॉइंट आपल्याला उत्तर लिहिता आली पाहिजेत, म्हणजेच आपला पेपर कव्हर होईल. नाहीतर प्रत्येक विद्यार्थी म्हणतो मॅडम एवढं लिहायचं होतं आमचा पेपरच कव्हर नाही झाला. त्यामुळे कम टू द पॉइंटमध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 2, 20 मार्क आहेत, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत आणि आपल्याला त्याच्यामध्ये विचारले जातात 13 ते 14, त्याच्यापैकी आपल्याला 10 सोडवायचेत. प्रश्न क्रमांक 3, बघा एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक 2 झाला. प्रश्न क्रमांक 3, थोडक्यात उत्तरे लिहा. हां, आता इथं मात्र तुम्हाला थोडक्यात उत्तरे लिहा असं ज्यावेळा विचारले त्यावेळी नेहमी मित्रांनो मार्क किती आहेत हे आपणाला बघून ठरवावं लागेल. तुम्हाला भूक लागली आहे म्हणून तुम्ही जेवण घेता, एकदा मागता, दोनदा मागता, तिसऱ्यांदा मागता, पण जेव्हा चौथ्यांदा मागता त्यावेळेला तुम्ही म्हणता नको नको आता बास करा. तसंच मित्रांनो तुम्हाला मार्कामध्ये आहे. तुम्हाला 6 मार्क विचारलेत त्याच्यासाठी 3 पानं लिहिण्याची गरज नाही. 6 मार्क विचारलेत तर त्या प्रश्नाला अनुसरून किमान 15 ते 20 ओळी, जास्तीत जास्त 1 ते 1.5 पान तुम्हाला लिहावं लागेल, कारण त्याच्यात त्याचे कंटेंट्स विचारलेले असतात. इथं तुम्हाला उत्तर जे लिहायचे ते मुद्देसूद उत्तर लिहायचे आणि हे मुद्देसूद उत्तर लिहित असताना जेव्हा तुम्ही पॉईंट लिहिता त्या पॉईंटच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करावी लागेल. त्या परीक्षकाचं लक्ष तुम्हाला वेधावं लागेल. जर तुमचे मुद्दे जास्त असतील तर तुम्हाला मार्क जास्त. मार्क किती आहेत? 6. आपल्याला किमान मुद्दे तरी किती लिहावे लागतील? किमान 12 ते 15. आणि 12 ते 15 मुद्दे तुम्ही लिहिले तरच तुम्हाला मार्क मिळणार. आणि असे तुम्हाला 6 प्रश्न सोडवायचे. प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातात 9 पैकी तुम्हाला 6 प्रश्न सोडवायचे आणि या 6 प्रश्नामध्ये किमान प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 1.5 आणि जास्तीत जास्त 2 पानं तुम्हाला लिहायची आहेत. त्याच्या पुढे आपल्याला जायचं नाही. आणि या प्रश्नाला मार्क आहेत 36. साईसाई 36 मार्क याला आहेत. प्रश्न क्रमांक 2 20 झाले, प्रश्न क्रमांक 1 20 झाले, म्हणजे 20 आणि 20 40 आणि 36 76 मार्क झाले. आता राहिले आपले 24 मार्क. हे 24 मार्क त्यांनी कुठं विचारलेले आहेत? हे 24 मार्कामध्ये त्यांनी शेवटचा प्रश्न पूर्ण दीर्घोत्तरी प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. विचारलेत 4 प्रश्न, लिहायचेत आपणाला 2, म्हणजे एका प्रश्नाला 12 मार्क त्यांनी विचारलेत. अगदी आता उदाहरण दाखलच मी तुम्हाला सांगते की दारिद्र्याची कारणे सांगून उपाययोजना सांगा, असा एक प्रश्न त्यांनी विचारलाय. तर अशा वेळेला जेव्हा आपण जेवायला बसतो त्यावेळेला मीठ येतं, लोणचं येतं, कोशिंबीर येते, प्रत दिशी आमचे विद्यार्थी काय करतात, दारिद्र्याची कारणं एकदम दारिद्र्याची कारणं लिहायला सुरुवात करतात. तसं नाही तर सुरुवातीला, कारण 12 मार्काचा प्रश्न आहे, दारिद्र्य म्हणजे काय त्याची व्याख्या लिहावी लागेल. दारिद्र्याची आकडेवारी माहिती असेल तर ती लिहावी लागेल. आणि त्याच्यानंतर दारिद्र्याची कारणे किमान, कारण ती 6 मार्काला विचारली, त्याने किमान तुम्हाला 10 ते 15 लिहावी लागेल आणि त्याच्यानंतर त्याच्या उपाययोजना तुम्हाला लिहाव्या लागतील. 12 मार्काच्या प्रश्नाला किमान 3 आणि जास्तीत जास्त 4 पानं तुम्हाला लिहावी लागतील. तेवढं स्पीड तुम्हाला वाढवावं लागेल. म्हणजे शेवटचा जो प्रश्न आहे तो 12 मार्काचा विचारला आणि ते 2 प्रश्न सोडवायचे. बरेच विद्यार्थी काय करतात, काय करायचे आपल्याला, आपल्याला येत नाही ना आपण सोडून देतो. पण मित्रांनो, इथं 24 मार्क सोडून दिले तर तुमचा पेपर हा फक्त 75 मार्कांनी तपासला जातो आणि तुम्ही म्हणता की आम्हाला मार्क इतके कमी का पडले. नेहमी आपण कोणताही अभ्यास करत असतो, कोणतीही डिग्री घेत असतो, कोणताही डिप्लोमा करत असतो, तर त्याच्या परीक्षेच्या स्वरूपामध्ये, प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपावर पहिल्यांदा तुमची नजर असली पाहिजे. त्याचे मार्क कसे आहेत, ते मार्क कसे मिळवायला पाहिजेत. जर डिप्लोमाला तुम्हाला डिस्टिंक्शन मिळवायचं असेल तर कोणत्या गोष्टीवर जोर दिला पाहिजे हे तुम्ही अभ्यासायला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला प्रश्नपत्रिकाच समजत नाही तोपर्यंत तुम्ही लिहिणार काय. म्हणून मित्रांनो, जसं तुम्ही MGM 218, 219, 220 आणि 221 याचा अभ्यास तुम्ही ऐकला, त्याच रीतीने प्रश्नपत्रिका पाहणं, प्रश्नपत्रिका सोडवणं हेच नितांत गरजेचं आहे. हे ज्या वेळा तुम्ही सोडवाल त्यावेळेला तुम्हाला डिप्लोमा हा अजिबात अवघड जाणार नाही. तर उलट मी असं म्हणेन की जितक्या जास्त प्रश्नपत्रिका सोडवाल तितके तुम्हाला मार्क जास्त मिळणार. आता उदाहरण दाखल, DCMA म्हणजे डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट हा कोर्स आपल्याकडे 2004 चालू झाला. तर किमान तुम्हाला 2013, 2012, 2011, 2010, 2009 अशा 5-6 वर्षाच्या जर तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळाल्या आणि जर त्या तुम्ही अवलोकन केल्या तर तुमच्या लक्षात येईल की आपणाला कशा रीतीने अभ्यास करायचा. हे झालं तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. पुन्हा एकदा मी सांगते, प्रश्न क्रमांक 1, गाळलेल्या जागा भरा, ब पर्याय निवडा हा 20 मार्काचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, एका वाक्यात उत्तरे लिहा. मी पुन्हा रिपीट करते, एका वाक्यात उत्तरे लिहा, 10 लिहायचेत, 20 मार्क. प्रश्न क्रमांक 3, थोडक्यात उत्तरे लिहा, 6 मार्क, 36 त्याला मार्क आहेत. आणि शेवटचा प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न, 24 मार्काचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आपणाला 2 लिहायचेत. असा हा झाला आपला 100 मार्काचा पेपर. 100 मार्काचा पेपर लिहित असताना अत्यंत शांत बुद्धीने, एकाग्रतेने आपलं पेन हे डार्क निळ्या शाईचं असावं. त्याच्यामध्ये आपल्याला मुद्दे रिपीट करायचे असेल तर मार्कर पेन तेही निळं असावं, छोटी पट्टी असावी आणि एकाग्रतेने आपण पेपर लिहावेत. आता पेपर लिहित असताना आणखी कोणत्या गोष्टींच्याकडे लक्ष दिलं पाहिजे हे मला सांगणं गरजेचं आहे. गेले अनेक दिवस पेपर तपासत असताना असं एक लक्षात आलंय की प्रश्न क्रमांक 1 सोडवला एका ठिकाणी, प्रश्न क्रमांक ब तिथंच सोडवला, पण प्रश्न क्रमांक 2 सोडवत असताना त्याच्यामध्ये 10 सोडवायचे. त्या विद्यार्थ्याने तो प्रश्न सोडवताना पेपर नंबर 3 वर त्यांनी तो 1 सोडवला, म्हणजे पेज नंबर 3 वर सोडवला, त्यातलं 2 नंबर पेज नंबर 7 वर सोडवला, 1 9 वर सोडवला आणि 1 12 वर सोडवला. परीक्षक पेपर तपासत असताना तेही टेन्शनमध्ये असतात, त्यांना तर पेपर काळजीपूर्वक बघायलाही पाहिजे. पण ज्यावेळी तुमचे मार्क आम्हाला एकत्र करावे लागतात त्यावेळेला लिहावं लागतं की पेज नंबर 3, पेज नंबर 7, पेज नंबर 10, पेज नंबर 14 आणि पेज नंबर 16. एखादा परीक्षक तपासत असताना कंटाळलेला असेल तर तो ते मार्क देत नाही, 0 मार्क देतो आणि तुम्हाला त्याचे मार्क मिळत नाही. म्हणून मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 लिहिताना जर यदा कदाचित तुम्हाला 4 आलेले असतील आणि 5वा 6वा येत नसेल तर तिथं जागा सोडा, 2 पेज सोडा आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 लिहायला लागा. तसाच प्रकार प्रश्न क्रमांक 3 मध्येही तुम्ही करता. तुम्हाला सहा सोडवायला सांगितले आणि तुम्हाला पाच आले आणि सहावा तुम्हाला येत नाही आणि तो तुम्ही शेवटच्या पानावर अगदी शेवटच्या 10 मिनिटात लिहिता आणि त्याचे मार्क तिथं काउंट होत नाही. नेहमी ज्यावेळी एखादा प्रश्न आपण लिहितो तो प्रश्न एंडपर्यंत एकतर लिहावा नाहीतर जागा तरी सोडावी, अन्यथा तुम्हाला जर तिथं कळत असेल तर तुम्ही लिहावं की प्रश्न क्रमांक 4 हा शेवटच्या पानावर आपण सोडवलेला आहे. पेपर तपासत असताना आम्हाला सगळी पानं बघावी लागतात, पण चुकून, मी चुकून असा शब्द वापरते, परीक्षक आहे तो, शेवटी तो ही माणूस आहे, जर यदा कदाचित त्यांनी ते मार्क काउंट केले नाहीत तर मित्रांनो तुमच्या मार्काची बेरीज कमी होते आणि आपण आम्हाला म्हणता की आम्हाला मार्क जास्त पडायला पाहिजे होते पण आम्हाला मिळाले नाहीत. सगळ्या गोष्टीला संकेत असतात, हे संकेत आपण पाळणार नाही का? तुम्हाला दिलेत प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4, त्या रीतीनेच तुम्हाला ते पेपर्स आणि त्या प्रश्न क्रमांकाचं सोडवावं लागेल. आमचे बरेचसेच मित्र विद्यार्थी काय करतात माहिती आहे, प्रश्न क्रमांक 3 तो कितवा आकडा, एकूण तुम्हाला 14 प्रश्न आहेत, त्या 14 कितव्या आकड्याचं उत्तर तुम्ही लिहिले हे तुम्हाला लिहायला नको. तुम्ही प्रश्न लिहू नका, मी मान्य करते, पण उत्तर लिहित असताना जो प्रश्न विचारलाय त्याचा आकडा लिहित नाही तो परीक्षक काय म्हणून तुमचं तपासणार? समोर त्याचा पेपर आहे पण त्यानं पेपर पाठ केलेला नाही आहे, कारण जर त्यानं पेपर पाठ केला असेल तर त्याला लक्षात येईल की अरे खव्यापासून कोणते पदार्थ बनवतात हा विचारलेला प्रश्न आहे. तुम्ही उत्तर दुसरीकडे लिहिलं त्याचा जर काही सेन्स जर त्याचा घेतला नाही तर तुमच्या प्रश्नाची उत्तरं तिथं चुकीची होतात, 0 मार्क दिला जातो. म्हणून मित्रांनो प्रश्न क्रमांक 2, 8 एवढं जरी तुम्ही टाकलं तरी परीक्षकाच्या लक्षात येईल की या प्रश्नाचा 8 प्रश्नाचं उत्तर हे आहे आणि तो ते वाचेल आणि तुम्हाला मार्क देईल. सगळा पेपर तुम्ही उतरून काढावा अशी आमची अजिबात इच्छा नाही, पण कितवा नंबरचा प्रश्न आणि त्यातलं अब कड किंवा रोमन आकड्यामध्ये 1, 2, 3, 4 असेल ते तुम्ही मात्र देणं नितांत गरजेचं आहे, तरच मित्रांनो तुमचे पेपर अत्यंत चांगले तपासले जातील, अन्यथा तपासले जात नाहीत. अक्षराच्या बाबतीमध्ये मी असं म्हणणार नाही, आपण मला म्हणाल की मॅडम आम्ही आत्ता यावर्षी अक्षर आम्ही बदलायचं का, आम्हाला लिहायची प्रॅक्टिस नाही, आम्ही सगळं संगणकावर काम करतो, आम्हाला लिखाण जमतच नाही. अनेक विद्यार्थी, कारण या डिप्लोमाला येणारे विद्यार्थी हे नोकरी करत असलेलेच येतात, पण मित्रांनो लिखाणाचीही प्रॅक्टिस पाहिजेच. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आम्हाला काहीच येत नाही म्हणून आम्ही काहीच लिहिणार नाही, आपल्याला एक इन्क्रीमेंट हवी आहे, कारण हा कोर्स केला की तुम्हाला इन्क्रीमेंट मिळणार आहे, तर मार्क जास्त नको. आणि मार्क जास्त मिळवायचे असतील तर अभ्यासाबरोबर परीक्षा तंत्र, त्याची पद्धत, त्याच्यामधल्या कृत्या ह्या तुम्हालाही अभ्यासाव्याच लागतील. हा झाला 100 पेपर. पेपरमध्ये लिहित असताना हस्ताक्षर चांगलं असावा असं आम्ही म्हणतो, कारण परीक्षकाला नाही तर 4 भिंगाचे चष्मे घालूनच आम्हाला पेपर तपासावे लागतील. अक्षर कसं असावं हेही सांगितलं, पेन कसं असावं याबाबतीमध्ये मी बोलले की बोल्ड पेन असावं, सिंगल पेन वापरू नका, कारण ते अक्षर तुमचं आधीच चांगलं नसतं आणि त्याच्यामध्ये अजिबात दिसत नाही. हा झाला MGM 218, 219, 220 आणि 221 चे हे 4 पेपर, आणि त्याच्यासाठी तुम्हाला गेल्या 4-5 वर्षाच्या सगळ्या पत्रिका तुम्हाला या शोधाव्याच लागतील, तुम्हाला त्या कराव्या लागतील. हा झाला एक भाग. आता दुसरा भाग शेवटच्या पेपरचा, तो म्हणजे 222, आणि जो 222 आहे हा 222 जो पेपर आहे हा 222 पेपर करताना आपण काय करायचं, 222 हा पेपर स्थिती अभ्यास आहे. या पेपरला मार्क आहेत 75 जो तुम्ही थेसिस लिहिता तो, आणि 25 मार्क आहेत त्याच्यावर तोंडी परीक्षा घेतली जाते. आता या 75 मार्कासाठी काय करायचं, या 75 मार्कासाठी पहिल्यांदा एक की आपणाला स्थिती अभ्यास करायचा आहे तो तुमच्या गावामधल्या, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणाच्या कोणत्याही एका बँकेचा कोणत्याही एखाद्या सूतगिरणीचा, कोणत्याही एका साखर कारखान्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि तो अभ्यास करत असताना तुम्ही कसा करणार आहात, तर फक्त तुम्ही ते काय करता की अहवाल आणता, अहवालामधली माहिती त्याच्यामध्ये टाईप करता आणि तो तुम्ही आम्हाला थेसिस देता. नाही मित्रांनो, हा 75 मार्काचा अभ्यास, स्थिती अभ्यास असं म्हटले, केस स्टडी, रिसर्च तुम्ही त्याच्यामध्ये करायचा आहे. आणि हा रिसर्च करत असताना तुम्हाला ती बँक कशी आहे, ती खरोखर प्रगतीपथावर आहे का किंवा त्याच्यामध्ये काही दोष आहेत का, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला उहापोह करायचा आहे. मिनिमम तुम्हाला 3 वर्षाचा तरी तो तुम्हाला अभ्यास करावा लागेल. किमान तर तुम्ही 8-9-10 घ्या, किंवा तुम्ही 10-11-12 घ्या, किंवा 4-5-6 घ्या. आणि अगदी साधं सोपं आहे, अहवाल सगळे आपल्याला गोळा करायचे आहेत आणि अहवाल गोळा करून तुम्हाला त्याची माहिती एकत्रित करायची. मी मुद्दामच आता या पेपर्सच्या बाबतीमध्ये सांगणार आहे. समजा आता उदाहरण दाखल मी घेतलं तर एखादी बँक मी घेतलेली आहे असा आपण विचार करूया. एक असा विचार घेतला मी की एक अर्बन कोऑपरेटिव्ह बँक मी घेतली, तर या बँकेमध्ये काय करायचं, आपल्याला एक केस स्टडी करायचा आहे. सगळ्यांनी नावं अशी दिलीत की अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कॉमा कोल्हापूर कॉमा नाशिक कॉमा मुंबई, म्हणजे काय काय करणार आहात तुम्ही त्या बँकेचं. तर अशा वेळेला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा आर्थिक आढावा किंवा त्याची आर्थिक पाहणी किंवा त्याचा आर्थिक ताळेबंद किंवा त्याची सामाजिक बाजू, या सगळ्याच गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा आहे. आणि आपण त्याच्यामध्ये काहीच लिहित नाही, तुम्ही काय करता, तुम्हाला एक दिलेला आहे, एक तुम्हाला आम्ही गाईडलाईन दिलेली आहे, पण त्या गाईडलाईन पण तुम्ही जात नाही. वर तुम्ही लिहिलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि खाली तुम्ही डायरेक्ट फक्त त्या बँकेचं नाव लिहिता, पण किती वर्षाचा अभ्यास करणार आहात, त्यातली कोणती बाजू तुम्ही विचारात घेणार आहात याचा तुम्ही विचारच केलेला नाही, काही लिहिलेलंच नाही तुम्ही त्याच्यामध्ये. म्हणून पहिल्यांदा एक की पहिलंच पेज, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, त्याच नावामध्ये तुम्ही काय दिलेलं आहे हा भागच कोणी विचारात घेत नाही. त्याची आर्थिक बाजू, सामाजिक बाजू किंवा त्या दोन्हीचा ताळेबंद, अशा रीतीने पहिल्यांदा नाव असलं पाहिजे. नंबर एक, मिनिमम तुमचा केस स्टडी मिनिमम हा किमान 40 पाने आणि मॅक्झिमम तुम्ही 70-80 पाने लिहिला तर तुम्हाला मार्क जास्त मिळतील. या 70-80 पानांच्या मध्ये आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की तो हाताने लिहू नका, टंकलिखित लिहा, मराठी टायपिंग करा, इंग्लिश टायपिंग करा, पण आजही बऱ्याचशाच विद्यार्थ्यांनी हाताने ते लिहून आणलेले आहेत. 8 पाने कोणी 10 पाने, तर तुम्हाला मार्क कसे मिळणार, तर तुम्ही त्याच्यामध्ये नापासच होणार. त्यामुळं किमान 40 पाने आणि मॅक्झिमम तुम्हाला 70-80 पाने तुम्हाला तो थेसिस लिहायचा आहे. तो टंकलिखित असला पाहिजे, नुसतीच त्याची माहिती नको आहे, तर आम्हाला असं पाहिजे की 8-9, 9-10 आणि 10-11 या तिन्ही वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, या तिन्हीमध्ये त्यांची आर्थिक बाजू वाढली आहे का, आणि जर ते आर्थिक बाजू वाढली असेल तर ते आर्थिक बाजू किती प्रमाणामध्ये वाढली, आर्थिक बाजू तुमची कशी वाढली आहे, तुम्हाला फायदा झालाय का, तोटा झालेला आहे का, आणि जर तो तोटा झाला असेल तर त्याची कारणं कोणती, फायदा झाला असेल तर त्याची नावं कोणती. आम्हाला काय झालंय माहितीये का, की फायदाही आम्हाला कळत नाही, तोटाही कळत नाही. तुम्ही एकाच वर्षाचं कुठून तरी गोळा करता आणि काहींनी पूर्णपणे कॉपी पेस्ट केलेत, आणलेत अहवाल, त्याच्या झेरॉक्स मारलेत आणि सरळ सरळ तुम्ही झेरॉक्स त्या ह्याच्यामध्ये लावलेले आहेत. मित्रांनो, चुकूनही त्याला मार्क दिले जाणार नाहीत. कोणत्याही बँकेचे संचालक मंडळ, त्यांचे फोटो, त्यांची नावं आम्हाला नको आहेत. आम्हाला तुमचा रिसर्च बघायचा आहे की तुम्ही 3 वर्षामध्ये त्या 3 वर्षाच्या ह्याच्यामध्ये त्या बँकेची स्थिती समाधानकारक, प्रगतिशील किंवा तोट्याची, किंवा त्याच्यावर प्रशासक येणार आहे का, हा सगळा भाग आम्हाला त्याच्यामध्ये अभ्यासायचा आहे. पण तो कुणीच करत नाही, कारण तुम्हाला त्या रीतीने शिकवलं जात नाही. म्हणून मित्रांनो, स्थिती अभ्यासाला जर तुम्हाला मार्क मिळवायचे असतील तर सुरुवातीला ऍडमिशन घेतल्याबरोबरच संबंधित जे कुणी आमचे केंद्र प्रमुख किंवा केंद्र संयोजक असतील आणि जर ते हे ऐकत असतील तर त्यांना मला सांगण्याचं एक कळकळीचं आव्हान आहे की सगळ्यात पहिल्यांदा 222 नंबरचाच पेपर तुम्ही शिकवायला लागा. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला मी पुन्हा एकदा रिपीट करून सांगते, प्रत्येक विद्यार्थ्यांनी ती बँक ही वेगळी वेगळीच घेतली पाहिजे. एकाच बँकेवर जर तुम्ही जर ते थेसिस केले तर सगळ्यांच्या कॉपिंग केसेस तयार झालेल्या आहेत. तुम्ही का करता? आज सहकाराचं जाळं इतकं पसरलेलं आहे की तुमच्या एका गावामध्ये किमान एक 100 पतसंस्था आहेत, 100 बँका आहेत, 100 सूतगिरण्या आहेत. तुम्ही जरा जरी फिरला तरी तुम्हाला घेता येईल. म्हणून प्रत्येकाने एक वेगळी बँक, वेगळी सूतगिरणी, वेगळा साखर कारखानाच घेऊन तुम्हाला अभ्यास करायचा आहे. अन्यथा कॉपी पेस्ट होत आणि कॉपी पेस्टमधून तुमचे सगळे अनेक थेसिस हे कॉपीमध्ये अडकलेले आहेत. म्हणून मित्रांनो, 222 नंबरचा पेपर हा तुमच्या हातचा पेपर आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही 100 90 मिळवू शकता. सुरुवातीपासून जावा, त्याचे अहवाल आणा, त्याची एखादी क्वेश्चनर तयार करा, तिथल्या काही ठेवीदारांना भेटा की तुम्हाला समाधान काही मिळतं का. तुम्हाला इतकी सुंदर गाईडलाईन देऊन सुद्धा तुम्ही त्याचा विचार करत नाही. बऱ्याचशाच विद्यार्थ्यांनी बऱ्याचशाच असं म्हटलंय, कॉपी पेस्ट केली आहे, आलेख काढलेले नाहीत. आलेखाला 20 आम्ही दिलेले आहेत. ग्राफ तुम्ही काढले पाहिजेत. आणि नुसतेच आलेख, पुन्हा काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या अहवालामध्ये आलेख त्या लोकांनी घेतलेले आहेत, कॉपी पेस्ट केलेत. अहो, पण त्या आलेखावर तुमचं एक्सप्लेनेशन नको का की 2008 एक 220 रुपयाच्या ठेवी वाढल्या, त्याच्या पुढच्या वर्षी 245 झाल्या आणि त्याच्या तिसऱ्या वर्षी एकदम कमी होऊन 198 झाल्या. हे का झाल्या, कशामुळे झाल्या, याचं स्पष्टीकरणच तुम्ही देत नाही. मित्रांनो, स्थिती अभ्यास हा इतका सोपाही नाही. हा एक स्थिती अभ्यास म्हणजे तिथं स्थित प्रत्यय राहायचं नाही आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये जाऊन रिसर्च करायचे, शोधायचे की ती बँक कुठं आणि कशा प्रकारची आहे. आणि हे जर तुम्हाला जर कळलं तरच तुम्ही करू शकाल, अन्यथा तुम्ही करू शकणार नाही. म्हणून मित्रांनो, स्थिती अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामधल्या 4-5 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी की एक, पहिल्यांदा प्रत्येकाने बँक वेगळी वेगळी करावी. नंबर 2, ती बँक पुन्हा दुसऱ्यांनी रिपीट करता कामा नये. केंद्र संयोजक जर या पेपरची माहिती ऐकत असतील तर माझी केंद्र संयोजकांना एक विनंती अशी राहील की प्रत्येक विद्यार्थ्याचा विषय हा वेगळा असेल आणि तो तुम्ही लॉक करावा, लॉक करा. एकाला एक विषय जर तो दिलेला असेल तर तो तुम्ही लॉक करा आणि सरळ सरळ सांगा की हा विषय मी दिलेला आहे, तो मी तुला आता पुढच्या विद्यार्थ्याला देणार नाही. नंबर 3, की कुणीही हस्तलिखित म्हणून केंद्र संयोजकांना माझी विनंती अशी राहील की आपण हे ऐकत असाल तर किती विद्यार्थी असू दे, आपल्याकडे 100 विद्यार्थी आहेत ना, असू दे, पण या 100 विद्यार्थ्यांना प्रत्येकाचा विषय हा वेगळा वेगळाच असेल अशा रीतीनेच तुम्हाला करावं लागेल. अन्यथा तुमचा एक प्रश्न येईल की तोच विषय दिल्यामुळं कॉपी पेस्ट होईल आणि कॉपी होईल. म्हणून वेगळा विषय द्या विद्यार्थ्यांना आव्हान आणि आपणालाही की किमान 40 ते जास्तीत जास्त 70. त्याचबरोबर तिसरा मुद्दा की तो टंकलिखित असला पाहिजे. चौथा भाग एक असा आहे त्या ह्याच्यामधला, मजकूर एकसारखा अजिबात आपला असता कामा नये. मित्र आहे, लिहि रे तू माझ्यासारखं, कोण काय बघते. नाही मित्रांनो, आत्ता गेल्या अनेक दिवसापासून जेव्हा आम्ही स्थिती अभ्यास पाहतोय त्यामध्ये अनेक कॉपी पेस्ट आणि अनेक कॉपी केसेस होतात. हे प्रकरण अजिबात चांगलं नाही. म्हणून माझी कळकळीची विनंती अशी की छोटीशी बँक घ्या, एकावर प्रशासक आलेला असेल अशी बँक घ्या, आपणाला प्रश्न येणार नाही. अवसायनात आलेली असेल ती का आली, कशामुळं आली, त्याची कारणं काय, हे तुम्ही घ्यायला पाहिजे. नंबर 2, त्याच्यामध्ये कुठल्याही संचालकांचे फोटो अजिबात आवश्यकता नाही. नंबर 3 संचालक मंडळाची नावं यांची गरज नाही. नंबर 4 त्याच्यामध्ये त्या बँकेची इतंभूत माहिती, तर पूर्वी बँक कशी होती, त्याचा फोटो कसा होता, आता बँक कसा आहे, त्याच्या इतक्या शाखा आहेत, त्या सगळ्या शाखांची नावांची गरज नाही आहे. त्यातली एखाद्या शाखेचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर त्या शाखेची माहिती तुम्ही द्या. आमच्या इथं कसं होतं, शाखा 120 आहेत आणि त्या 120 शाखांची नावं आहेत, त्याच्यातून आउटपुट काय निघालं, त्या तुमच्या स्थिती अभ्यासामधून आम्हाला आउटपुट निघालं पाहिजे याची आम्हाला आवश्यकता आहे. त्याच्यातून निष्कर्ष निघाले पाहिजेत आणि हे निष्कर्ष निघाले तरच त्याचा फायदा होईल, अन्यथा होणार नाही. म्हणून मित्रांनो, स्थिती अभ्यास आपण लिहित असताना आपला विषय, त्याची मांडणी, त्याच्यामधले आलेख, त्याच्यामध्ये त्या बँकेने केलेली सामाजिक बांधिलकी, त्याचे काही फोटो 4 किंवा 5, आमच्याकडं कसं झालंय 10-15 फोटो दिलेत, काय आवश्यकता आहे. तुम्ही तुमचे पैसे का खर्च करता, कलर फोटो त्याच्यामध्ये तुम्ही देता पण आवश्यकता नाही. 3-4 फोटो, तुम्हाला जे 75 मार्क दिलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की सामाजिक बांधिलकी काय केली, आम्हाला एक उदाहरण दाखल तुम्ही आम्हाला द्यायचं आहे. त्याच्यामध्येच सांगितलेलं आहे की संस्थेचा इतिहास काय. तुम्ही सगळ्या उपविधी लिहिता, आम्हाला उपविधींची गरज नाही. उपविधी त्यांनी केलेल्या आहेत, ऑडिट रिपोर्ट त्यांनी केलेला आहे, ऑडिटरमध्ये काही त्यांनी दोष दाखवलेले आहेत त्याची माहिती आम्हाला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा त्याच्यातला की ज्याला 20-25 मार्क आहेत, निष्कर्ष आणि उपाययोजना. आमचे बरेचसेच मित्र दुसऱ्या बँकेचे निष्कर्ष काढतात आणि आपल्यामध्ये लिहितात. कसे निष्कर्ष ते असू शकतील, तुमचे निष्कर्ष वेगळे. आणि हे निष्कर्ष कशावरून निघतात माहीत आहे मित्रांनो, जर तुम्ही त्या 3 वर्षाचा अभ्यास केला तर. जर तुम्ही अभ्यासच केला नाही, कॉपी पेस्ट केलं, तर तुमचे निष्कर्ष निघणार नाहीत. कारण त्या निष्कर्षाला 10 मार्क, उपायाला 10 मार्क, आलेखाला 10 मार्क, जी तुम्ही संस्था निवडली आहे त्याला 10 मार्क, आतल्या मजकुराला 10 मार्क, आणि शेवटी संदर्भ सूची नावाचा एक प्रकार आहे की तुम्ही कोणती पुस्तकं वापरली, तुम्ही कुणाला जाऊन भेटला, तुमची प्रश्नावली कोणती आहे, हे कुणीच तुम्ही लिहित नाही, तुम्हाला कसे मार्क देणार. आणि या सगळ्या गोष्टी केंद्र संयोजकांना माहिती असायला पाहिजेत. म्हणूनच मुक्त विद्यापीठाने या यशोगाथामध्ये हा जो प्रयत्न केलेला आहे, या प्रयत्नातून मला असं वाटतं की निदान आम्ही केंद्र संयोजकापर्यंत जाऊन पोचू. म्हणून केंद्र संयोजकांना एक विनंती अशी राहील की हा पेपर शिकवत असताना एखादा रिसर्चर किंवा एखादा रिसर्च करणारा प्राध्यापक जर असेल तर त्याला बोलवा आणि त्याला 2-3 लेक्चर्स घ्यायला लावा आणि त्याला सांगा की हा पेपर कशा रीतीने लिहायचा आहे. अन्यथा या पेपरमध्ये तुम्हाला मार्क 40 मार्क मिळवायला तुम्हाला अवघड वाटत नाही, कारण कसं आहे की 25 पैकी तुम्हाला 20 मार्क कुणीही देईल आणि इकडं 20 मार्क मिळवाल, पण त्यांनी तुमचं समाधान होईल का, नाही. आपल्याला डिस्टिंक्शन मिळवायचं आहे. जर डिस्टिंक्शन मिळवायचं असेल तर 75% वर मार्क मिळवायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल. आपल्याला त्या बँकेपर्यंत जावं लागेल, त्या बँकेतल्या अध्यक्षांना भेटावं लागेल, तिकडच्या GM भेटावं लागेल, त्यांना असं सांगावं लागेल की आम्ही मुक्त विद्यापीठाचा DCMचा एक कोर्स करतो, त्याच्यामध्ये आम्हाला एक स्थिती अभ्यासाचा अभ्यास करायचा आहे आणि आपण आम्हाला माहिती देऊ शकाल का. जर त्यांनी असं सांगितलं की तुमचं पत्र आहे ना, तर केंद्र प्रमुख किंवा केंद्र संयोजकाकडे जावा, त्याच्या सहीचं पत्र आणा आणि त्यांना असं सांगा की हा विद्यार्थी आमचा विद्यार्थी आहे आणि याला स्थिती अभ्यास करायचा आहे, कृपया आपण त्यांना मदत करा, असं केंद्र संयोजकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला पत्र दिलं पाहिजे. पण आपण विद्यार्थ्यांच्या पर्यंत जायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मित्रांनो, हा झाला आपल्या 100 मार्काचा स्थिती अभ्यासाचा एक विषय. मी आत्ता आपणाला 4 पेपर 100-100 मार्काचे सांगितले आणि हा पुन्हा 100 मार्काचा झाला, म्हणजे एकूण आपली 500 मार्काची परीक्षा इथं आपली संपली. तर आता एखादा विद्यार्थी मला असा विचारेल की मॅडम, आम्हाला हे प्रत्येक वर्षी ग्रुपपाठ देतात, हे ग्रुपपाठ म्हणजे काय आहेत आणि आम्ही का करावेत, ह्याचे मार्क कुठं धरले जातात का? येस, याचे मार्क धरले जातात. ग्रुपपाठ का देतात तुम्हाला माहिती आहे? किमान विद्यार्थ्यांनी अभ्यास केंद्राला भेट द्यावी. आमचे विद्यार्थी काय करतात माहीत आहे? एकदा विद्यार्थ्यांनी पुस्तकं नेली की ते शेवटच्याच वेळेला रिसीट घेण्यासाठीच येतात. गृहपाठाच्या निमित्तानं तुम्ही याल तरी प्रश्न काय आहेत त्यामुळे पुस्तकं तरी उघडाल, पुस्तकामधनं त्या पुस्तकातून लिहाल तरी. अशा प्रकारचे गृहपाठ तुम्हाला दिले जातात याच्या पाठीमागचा मुक्त विद्यापीठाचा हेतूच हा आहे. किमान तुम्ही भेटावं, किमान तुम्ही आम्हाला सांगावं, हा हा एक भाग त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेला आहे. आणि हा जर घेतलेला असेल तर मित्रांनो मला असं वाटतंय की गृहपाठासाठी तरी तुम्ही तिथपर्यंत याल. आता गृहपाठाच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी मी बघत आलेली आहे की गृहपाठाचे प्रश्न मॅडम आम्हाला कळतच नाहीत. मित्रांनो तुम्ही ॲडमिशन घेतलेले, आम्ही तुम्हाला पुस्तकं दिली. गृहपाठ 25 मार्काचे 4 विषयाचे आहेत, MGM 218, 219, 220 आणि 221. या प्रत्येक 218 5 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत आणि हे 5 प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. फक्त 5 प्रश्न, अगदीच वेळ जर मी म्हटलं तर 3 तासाच्या वर तुम्हाला वेळ अजिबात जास्त लागत नाही. A4 कागद घ्यायचा आहे. प्रत्येक संयोजकांनी काय करावा हा प्रश्न भाग वेगळा आहे, पण किमान A4 कागद असावेत. समास सोडला जावा आणि त्या प्रश्नाचं उत्तर संदर्भ घेऊन सोडवावं. किमान तुम्हाला 5 मी 4 मार्क द्यावे असं वाटत असेल तर घरात बसल्यानंतर तरी हस्ताक्षर चांगलं काढाल. आमच्याकडं कसं चाललंय माहीत आहे काय? आपल्या पोरीला आपल्या पोराला एवढं उतरून काढ म्हणून आम्ही उतरून काढतो. कोण तुम्हाला मार्क देईल? तर तुम्हाला फक्त 25 मार्क मिळतात. पण मित्रांनो हे मार्क तुमच्या 100 पेपरमध्ये ॲड होतात. तुम्ही म्हणाल 125 आम्हाला कुठं मार्क आहेत? डिप्लोमा तर 500 आहे. तर हे 25 तुमच्या 70 ते काउंट होतात आणि ते हा पेपर 100 70 जातो आणि हे 25 तुम्हाला ते आत देऊन त्याचे मार्क तुम्हाला देतात. म्हणजे 5 असा रीतीने तुम्हाला मिळतो आणि ते मार्क तुमच्या आत काउंट होतात आणि हे मार्क तुमच्या मार्कलिस्टवर दाखवलेले असतात आणि ते काउंट होऊन तुम्हाला मार्क मिळतात. एखाद्या विद्यार्थ्याला लेखीला म्हणजे 100 याला 40 असतात आणि इकडं जर त्याला 23 मिळाले तर त्याला 40 + 23 = 63 त्याला मिळाले. 4 × 2 = 6. बघा मित्रांनो 100 - 63 मिळवायचे असतील आणि असे 5 पेपरला मिळाले तर तुम्हाला डिस्टिंक्शन मिळणार ना. तर आपण का नाही गृहपाठ चांगले लिहायचे? गृहपाठाला सुद्धा तुम्ही टाळमटाळ करता, शेवटच्या दिवशी आणून देता, मॅडम एवढं तुम्ही घ्या ना, आमच्यासाठी घ्या ना. मॅडम शेवटी घेतात कारण तुम्हाला मार्क मिळतात. पण मला असं म्हणायचं की आपल्याला प्रश्न आधी मिळालेले आहेत, त्याचं कव्हर मिळालेलं आहे, छानपैकी आपण उत्तर लिहून आणून द्यायला काय होतं? म्हणून मित्रांनो गृहपाठाकडे दुर्लक्ष करू नका. गृहपाठामुळं तुमची पुस्तकं तुम्हाला बघायला मिळतील, गृहपाठामुळं तुम्ही त्याचा अभ्यास कराल आणि त्याची उत्तर मुद्देसूद लिहिण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मार्क जास्त मिळतील. म्हणून गृहपाठाचे सुद्धा हे 425 / 100 मार्क त्याच्यामध्ये काउंट होतात. आता आपला झाला पेपर 500 आता जो 500 आहे तर तो 500 मध्ये किमान 100 - 40 तुम्हाला मिळाले पाहिजेत आणि हे ज्या वेळेला 40 तुम्हाला मिळायचे आहेत त्यावेळेला मी सांगितल्याप्रमाणे प्रश्न 1 - 2, प्रश्न क्रमांक 2, 3 आणि 4 त्याच्यामधून तुम्हाला 100 मार्क प्लस तुमचे गृहपाठाचे मार्क अशा रीतीने तुमचा 100 पेपर हे 4 पेपर आणि प्लस तुमचा स्थिती अभ्यास हा घरी दिला जातो, तुम्ही त्यांच्याकडे देतात आणि हे सगळे स्थिती अभ्यास पूर्णपणे विद्यापीठामध्ये चेक होतात. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्राध्यापकांची अपॉइंटमेंट होते. आता हा प्रकार झाल्यानंतर तुम्ही पेपर दिले, पुस्तकं केली, पेपर्स तुम्ही बघितले आणि त्याच्यानंतर निकाल लागतो. जो निकाल लागतो तो जुलै जूनच्या एंडला निकाल लागतो. परीक्षा आपल्या पुढं पाठी मग होतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही काय करता माहीत आहे? तुम्ही मार्कलिस्ट घेता, एक छानपैकी लेटर लिहिता आणि तुमच्या जेमकडे देता. जेम तुमचे मार्क बघून मॅनेजमेंटला देतात आणि तुम्हाला इन्क्रीमेंट मिळते. मित्रांनो, इन्क्रीमेंट जरूर तुम्हाला मिळावी, तुमचा पगार वाढला जावा, तुमचा राहणीमानाचा दर्जा उंचावला जावा, पण हे सगळं करत असताना आपणाला अभ्यास करायला पाहिजे ना. जर अभ्यास करायला हवा तर त्याच्यामध्ये सूक्ष्म रीतीने आपणाला जाणं गरजेचं आहे. वरवरचा आपल्याला अभ्यास करून चालणार नाही, कारण मुक्त विद्यापीठाची पुस्तकं ही दर्जेदार पुस्तकं आहेत. सहकाराचा पाया हा जर तुम्हाला खराच शिकायचा असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये जावं लागेल. चला ठीक आहे, हे 5 पेपर दिले आणि तुम्हाला डिस्टिंक्शन मिळालं. आता याच्या पुढं या मुक्त विद्यापीठाने आणि विशेषतः वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाने आणखी काय केलेलं आहे? या विद्यापीठाने आणखी असे एकूण 4 कोर्सेस केलेले आहेत. त्याच्यामध्ये बँकिंग हा विषय त्यांनी घेतला आहे की जो MGM 230 आहे. त्याचबरोबर डेअरीचा एक विषय त्यांनी केला आहे, तो 231 केलेला आहे. त्याचबरोबर कृषी व्यवसाय हा 240 MGM 240 आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट स्वयंरोजगार हा 237 पेपर केला आहे. तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला तुम्ही हे कशाला सांगता? मित्रांनो, खरं सुख आणि खरी मजा इथं आहे. मुक्त विद्यापीठाने काय केलं माहिती आहे का? DCM हा तुमचा बेस केला आहे. हे 5 पेपर तुम्ही दिले की पुढच्या वर्षी एखाद्या विद्यार्थ्याने असं ठरवलं की मला बँकिंग करायचंय तर त्यानं फक्त एकच पेपर द्यायचा आहे 100 बँकिंगचा. एकच पेपर, त्याच्यामध्ये ग्रुपाट आहेत, त्यानं थेसिस लिहायचा नाही, काही करायचं नाही, फक्त एक पेपर द्यायचा आणि एक डिग्री मिळवायची. सहकार व्यवस्थापन इन बँकिंग ही एक डिग्री मिळाली. अरे एका पेपरवर एक डिग्री, 2 पेपर दिले की 2 डिग्र्या, 3 पेपर दिले की 3 डिग्र्या, 4 पेपर दिले की 4 डिग्र्या आणि तुमची 5वी DCM डिग्री. म्हणजेच याचा अर्थ की 2 वर्षामध्ये तुम्ही 5 डिग्र्या मिळवू शकता की ज्या डिग्र्या तुमच्या पेक्षा इतरांच्याकडं कुणाकडंही नाहीत. क्रेडिट मार्क याला म्हणतात आणि क्रेडिट मार्क हे फक्त मुक्त विद्यापीठात त्यांनी दिलेले आहेत. मित्रांनो, आजच आत्ताच विचार करा आणि याच्यामध्ये जॉईन व्हा आणि ठरवा की अरे मला 5च्या 5 डिग्र्या घ्यायच्यात. माझा बेस झालाय, बेस बरोबर मला डेअरी पण करायचंय, मला बँकिंग पण करायचंय आणि कृषी पण करायचंय. कारण बँकेमध्ये हे वेगळे वेगळे विषय हे वेगळ्या वेगळ्या खात्यामध्ये असतात आणि प्रत्येक खात्यामध्ये तुम्हाला काम करावं लागतं. आज कोण डेअरीवर करेल, परवा दिवशी कोण शेतीवर करेल, परवा दिवशी कोण बँकिंगच्या याच्यामध्ये करेल. आपल्या डिग्र्या आपल्याजवळ असल्या तर मला वाटते अधिक जास्त आपण अभ्यास करू शकू, आपल्याला जास्त बोलवलं जाईल. म्हणून मित्रांनो, या ज्या 4 डिग्र्या आहेत, एक बँकिंग, डेअरी, कृषीपूरक आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट, या 4चा फक्त एक एक पेपर द्यायचा आहे. तुमचा बेस तयार झाला, यावर्षी तुमचा बेस तयार झाला, पुढच्या वर्षी तुम्ही ह्याच्यामधल्या 2 डिग्र्या एका वेळा घेऊ शकता. म्हणजे बँकिंगही करू शकता, डेअरी पण करू शकता. पण याची फी मात्र आहे 1700 रुपये. 1700-1734 रुपये भरायचे आणि 2 डिग्र्या घ्यायच्या. DCM साठी तुम्हाला 3200-3300 रुपये फी आहे. ती तुम्ही एकदा भरली की तुम्हाला DCM मिळणार. एकदा DCM डिग्री घेतली की तुम्ही बँकिंग, म्हणजे DCM इन बँकिंग, DCM इन डेअरी, DCM इन कृषीपूरक आणि DCM इन सेल्फ एम्प्लॉयमेंट, म्हणजे सहकार व्यवस्थापन इन दुग्ध व्यवसाय, अशा रीतीच्या डिग्री, अशा रीतीची सर्टिफिकेट तुम्हाला मिळतात. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रात अशा प्रकारच्या डिग्र्या, अशा प्रकारचे कोर्सेस फक्त मुक्त विद्यापीठात आहेत, बाकी कुठंही नाहीत. मित्रांनो, भले तुम्ही तुमच्या विद्यापीठाची BA BCOMची डिग्री घेतली असेल, पण जर तुम्ही सहकारात काम करत असाल, सहकार बँकेमध्ये असाल, साखर कारखान्यामध्ये असाल, जर तुम्ही एखाद्या सूतगिरणीत काम करत असाल, तर तुम्हाला सहकाराचं सूक्ष्म ज्ञान नाही. त्याच्यासाठी तुम्हाला हे कोर्सेस करावेच लागतील. आणि जर हे कोर्सेस करायचे असतील तर मात्र तुम्हालाच या मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घ्यावा लागेल. मला असं वाटतं की ही माहिती तुम्हाला पुरेशी तर ठरेलच, पण ही माहिती घेताना जर यदा कदाचित तुम्हाला किती जर अडचणी आल्या तर आपण जरूर मला विचारा. मी डॉक्टर रूपा शहा, मी माझा फोनही तुम्हाला देती आहे आणि या फोनवर तुम्ही मला विचारू शकता की मॅडम आम्ही काय करू शकतो. माझा फोन नंबर घ्या 94220 433 99. पुन्हा एकदा मी माझा फोन नंबर रिपीट करते 94220 433 99. मित्रांनो, सहकाराचं जाळं आज जवळजवळ सर्वच क्षेत्रात पसरलं आहे, पण दुर्दैव किंवा वाईट एवढंच वाटतं की आपण त्याचा अभ्यास केला नाही. आपण केला असेल पण तो सूक्ष्म केलेला नाही. आपण जर सूक्ष्म अभ्यास केला तर सहकार बुडणार नाही, सहकार जिवंत राहील, सहकाराचं जाळं फोपावेल आणि सगळ्यांना नोकऱ्या मिळतील. म्हणून मित्रांनो, सहकाराकडे जर लक्ष द्यायचं असेल तर मुक्त विद्यापीठामधल्या या कोर्सकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल, आणि आपण लक्ष द्याल अशी आशा करते. धन्यवाद.